ತನ್ನಾಮ ಸಾಹಸ್ರಂ ಕಥಿತಂ ತೇ ಘಟೋದ್ಭವ ರಹಸ್ಯಾನಾಂ ರಹಸ್ಯಂ ಚ ಲಲಿತಾ ಪ್ರೀತಿದಾಯಕಂ ಸರ್ವಾಪಮೃತ್ಯು ಶಮನಂ ಕಾಲಮೃತ್ಯು ನಿವಾರಣಂ ಸರ್ವಜ್ವರಾರ್ತಿ ಶಮನಂ ದೀರ್ಘಾಯುಷ್ಯ ಪ್ರದಾಯಕಂ ಅನೇನ ಸದೃಶಂ ಸ್ತೋತ್ರಂ ನ ಭೂತೋ ನ ಭವಿಷ್ಯತಿ ಸರ್ವರೋಗ ಪ್ರಶಮನಂ ಸರ್ವಸಂಪತ್ ಪ್ರವರ್ಧನಂ ಪುತ್ರ ಪ್ರಥಮ ಪುತ್ರಾಣಾಂ ಪುರುಷಾರ್ಥ ಪ್ರದಾಯಕಂ ಇದಂ ವಿಶೇಷ ಶ್ರೀದೇವ್ಯಾ ಸ್ತೋತ್ರಂ ಪ್ರೀತಿ ವಿಧಾಯಕಂ ಜಪೇ ನಿತ್ಯಂ ಪ್ರಯತ್ನೇನ ಲಲಿತೋಪಾಸ್ತಿ ತತ್ಪರಃ ಪ್ರಾತಃ ಸ್ನಾತ್ವಾ ವಿಧಾನೇನ ಸಂಧ್ಯಾ ಕರ್ಮ ಸಮಾಪ್ಯ ಚ ಪೂಜಾ ಗೃಹಂ ತತೋ ಗತ್ವಾ ಚಕ್ರರಾಜಂ ಸಮರ್ಚಯೇತ್ ವಿದ್ಯಾಂ ಜಪೇತ್ ಸಹಸ್ರಂ ವಾ ತ್ರಿಶತಂ ಶತಮೇನ ವಾ ರಹಸ್ಯ ನಾಮ ಸಾಹಸ್ರಂ ಇದಂ ಪಶ್ಚಾತ್ ಪಠೇನ್ನರಃ ಜನ್ಮ ಮಧ್ಯೆ ಸಕೃಚ್ಚಾಪಿ ಯಯೇ ತತ್ ಪಠತೆ ಸುಧೀಹಿ ತಸ್ಯ ಪುಣ್ಯ ಫಲಂ ವಕ್ಷ್ಯೆ ಶೃಣುತ್ವಂ ಕುಂಭ ಸಂಭವ ಗಂಗಾದಿ ಸರ್ವ ತೀರ್ಥೇಷು ಯಸ್ನಾಯಾತ್ ಕೋಟಿ ಜನ್ಮಸು ಕೋಟಿ ಲಿಂಗ ಪ್ರತಿಷ್ಠಾಂಚ ಯಃ ಕುರ್ಯಾದ ವಿಮುಕ್ತಕೇ ಕುರುಕ್ಷೇತ್ರೇ ತು ಯೋ ದದ್ಯಾತ್ ಕೋಟಿ ವಾರಂ ರವಿಗ್ರಹೇ ಕೋಟಿ ಸುವರ್ಣ ಭಾರಾಣಾಂ ಶ್ರೋತ್ರಿಯೇಷು ದ್ವಿಜನ್ಮಸು ಯಃ ಕೋಟಿಂ ಹಯಮೇಧಾನಾಂ ಆಹರೇತ್ ಗಾಂಗರೋಧಸೀ ಆಚರೇತ್ ಕೂಪಕೋಟಿರ್ಯೋ ನಿರ್ಜಲೇ ಮರುಭೂತಲೇ ದುರ್ಭಿಕ್ಷೇಯಃ ಪ್ರತಿದಿನಂ ಕೋಟಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಭೋಜನಂ ಶ್ರದ್ಧಯಾ ಪರಯಾ ಕುರ್ಯಾತ್ ಸಹಸ್ರ ಪರಿವತ್ಸರಾನ್ ತತ್ಪುಣ್ಯಂ ಕೋಟಿ ಗುಣಿತಂ ಭವೇತ್ ಪುಣ್ಯಮನುತ್ತಮಂ ರಹಸ್ಯ ನಾಮ ಸಾಹಸ್ರೇ ನಾಮ್ನೋಪ್ಯೇಕಸ್ಯ ಕೀರ್ತನಾತ್ ರಹಸ್ಯ ನಾಮ ಸಾಹಸ್ರೇ ನಾಮೈಕಮಪಿ ಯಃ ಪಠೇತ್ ತಸ್ಯ ಪಾಪಾನಿ ನಶ್ಯಂತಿ ಮಹಾಂತ್ಯಪಿ ನ ಸಂಶಯಃ ನಿತ್ಯಕರ್ಮಾನನುಷ್ಠಾನಾನ್ ನಿಷಿದ್ಧಕರಣಾದಪಿ ಯತ್ ಪಾಪಂ ಜಾಯತೆ ಪುಂಸಾಂ ತತ್ಸರ್ವಂ ನಶ್ಯತಿ ಧ್ರುವಂ ಬಹುನಾತ್ರ ಕಿಮುಕ್ತೇನ ಶೃಣುತ್ವಂ ಕಲಶೀಸುತ ಅತ್ರೈಕನಾಂನೋ ಯಾ ಶಕ್ತಿ ಪಾತಕಾನಾಂ ನಿವರ್ತನೆ ತನ್ನಿವರ್ತ್ಯಮಘಂ ಕರ್ತುಂ ನಾಲಂ ಲೋಕಾಶ್ಚತುರ್ದಶ ಯಸ್ತ್ಯಕ್ತ್ವಾ ನಾಮ ಸಾಹಸ್ರಂ ಪಾಪಹಾನಿಮಭೀಪ್ಸತಿ ಸಹಿ ಶೀತನಿವೃತ್ತ್ಯರ್ಥಂ ಹಿಮಶೈಲಂ ನಿಷೇವತೆ ಭಕ್ತೋ ಯಃ ಕೀರ್ತಯೇನ್ನಿತ್ಯಂ ಇದಂ ನಾಮ ಸಹಸ್ರಕಂ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀಲಲಿತಾ ದೇವೀ ಪ್ರೀತಾಭೀಷ್ಟಂ ಪ್ರಯಚ್ಛತಿ ಅಕೀರ್ತಯನ್ನಿದಂ ಸ್ತೋತ್ರಂ ಕಥಂ ಭಕ್ತೋ ಭವಿಷ್ಯತಿ ನಿತ್ಯಂ ಸಂಕೀರ್ತನಾಶಕ್ತಃ ಕೀರ್ತಯೇತ್ ಪುಣ್ಯವಾಸರೇ ಸಂಕ್ರಾಂತೌ ವಿಷುವೇ ಚೈವ ಸ್ವಜನ್ಮ ತೃತಯೇ ಯನೇ ನವಮ್ಯಾಂ ವಾ ಚತುರ್ದಶ್ಯಾಂ ಸಿತಾಯಾಂ ಶುಕ್ರವಾಸರೇ ಕೀರ್ತಯೇನ್ನಾಮ ಸಾಹಸ್ರಂ ಪೌರ್ಣಮಾಸ್ಯಾಂ ವಿಶೇಷತಃ ಪೌರ್ಣಮಾಸ್ಯಾಂ ಚಂದ್ರಬಿಂಬೇ ಧ್ಯಾತ್ವಾ ಶ್ರೀಲಲಿತಾಂಬಿಕಾಂ ಪಂಚೋಪಚಾರೈಃ ಸಂಪೂಜ್ಯ ಪಠೇನ್ನಾಮ ಸಹಸ್ರಕಂ ಸರ್ವೇ ರೋಗಾಃ ಪ್ರಣಶ್ಯಂತಿ ದೀರ್ಘಾಯುಷ್ಯಂಚ ವಿಂದತಿ ಅಯಂ ಆಯುಷ್ಕರೋ ನಾಮ ಪ್ರಯೋಗ ಕಲ್ಪಚೋದಿತಃ ಜ್ವರಾರ್ತಿಂ ಶಿರಸಿಂ ಸ್ಪೃಷ್ಟ್ವಾ ಪಠೇನ್ನಾಮ ಸಹಸ್ರಕಂ ತಕ್ಷಣಾತ್ ಪ್ರಶಮಂ ಯಾತಿ ಶಿರೋ ಬಾಧಾ ಜ್ವರೋಪಿ ಚ ಸರ್ವವ್ಯಾಧಿ ನಿವೃತ್ತ್ಯರ್ಥಂ ಸ್ಪೃಷ್ಟ್ವಾ ಭಸ್ಮ ಜಪೇದಿದಂ ತದ್ಭಸ್ಮ ಧಾರಣಾದೇವ ನಶ್ಯಂತಿ ವ್ಯಾಧಯ ಕ್ಷಣಾತ್ जलं सम्मन्त्र्य कुम्भस्थं नाम साहस्रतो मुने अभिषिञ्चे ग्रहग्रस्तान् ग्रहान्नश्यन्ति तत्क्षणात् सुधासागरमध्यस्थां ध्यात्वा श्रीललिताम्बिकाम् यः पठेन्नाम साहस्रं विषं तस्य विनश्यति वन्द्यानां पुत्रलाभाय नाम साहस्रमन्त्रितम् नवनीतं प्रदद्यातु पुत्रलाभो भवेद्ध्रुवम् देव्या पाशेन सम्बद्धा मा कृष्णामङ्कुशेन च ध्यात्वा भीष्टां स्त्रियं रात्रौ जपेन्नाम सहस्रकम् आयाति स्वसमीपं सा यद्यत्यन्तःपुरं गता राजा कर्षणकामश्चेद् राजा वसधदिङ्मुखः त्रिरात्रं यः पठेतेतत् श्रीदेवी ध्यानतत्परः स राजा पारवश्येन तुरङ्गं वामतङ्गजम् आरुह्यायाति निकटं दासवत्प्रणिपत्य च तस्मै राज्यं च कोशं च ददात्येव वशं गतः रहस्य नाम साहस्रं यः कीर्तयति नित्यशः तन्मुखालोकमात्रेण मुह्ये लोकत्रयं मुने यस्त्विदं नाम साहस्रं सकृत् पठति भक्तिमान् तस्य ये शत्रवस्तेषां निहन्ति शरभेश्वरः यो वाभिचारं कुरुते नाम साहस्रपाठके निर्वर्त्य तत्क्रियां हन्यात्तं वै प्रत्यङ्गिरा स्वयम् ये क्रूरदृष्ट्या वीक्षन्ते नाम साहस्रपाठकम् तानन्धान् कुरुते क्षिप्रं स्वयं मार्ताण्डभैरवः धनं यो हरते चोरैर्नाम साहस्रजापिनः यत्र यत्र स्थितं वापि क्षेत्रपालो निहन्ति तम् विद्यासु कुरुते वादं यो विद्वान्नाम जापिना तस्य वाक्स्तम्भनं सद्यः करोति न कुलेश्वरी यो राजा कुरुते वैरं नाम साहस्रजापिना चतुरङ्गबलं तस्य दण्डिनी संहरेत् स्वयम् यः पठेन्नाम साहस्रं षण्मासं भक्तिसंयुतः लक्ष्मीश्चाञ्चल्यरहिता सदा तिष्ठति तद्गृहे मासमेकं प्रतिदिनं त्रिवारं यः पठेन्नरः भारती तस्य जिह्वाग्रे रङ्गे नृत्यति नित्यशः यस्त्वेकवारं पठति पक्षमात्रमतन्द्रितः मुह्यन्ति कामवशगा मृगाक्ष्यस्तस्य वीक्षणात् यः पठेन्नाम साहस्रं जन्म मध्ये सकृन्नरः तद्दृष्टिगोचराः सर्वे मुच्यन्ति सर्वकिल्बिषैः यो वेत्ति नाम साहस्रं तस्मै देयं द्विजन्मने अन्नं वस्त्रं धनं धान्यं नान्येभ्यस्तु कदाचन श्रीमन्त्रराजं यो वेत्ति श्रीचक्रं यः समर्चति यः कीर्तयति नामानि तं सत्पात्रं विदुर्बुधाः तस्मै देयं प्रयत्नेन श्रीदेवी प्रियमिच्छता न कीर्तयति नामानि मन्त्रराजं न वेत्ति यः पशुतुल्यः स विज्ञेयस्तस्मै दत्तं निरर्थकम् परीक्ष्य विद्या विदुषस्तेभ्यो दद्याद्विचक्षणः श्रीमन्त्रराजसदृशो यथा मन्त्रो न विद्यते देवता ललिता तुल्या यथा नास्ति घटोद्भव रहस्य नाम साहस्रतुल्या नास्ति तथा स्तुतिः लिखित्वा पुस्तके यस्तु नाम साहस्रमुत्तमम् समर्चयेत् सदा भक्त्या तस्य तुष्यति सुन्दरी। बहुनात्र किमुक्तेन शृणुत्वं कुम्भसंभव, नानेन सदृशं स्तोत्रं सर्वतन्त्रेषु विद्यते। तस्मादुपासको नित्यं कीर्तयेदिदमादरात्। एतन्नाम सहस्रैस्तु श्रीचक्रं योच्चयेत् सकृत्। पद्मैर्वा तुलसीपत्रैः कल्हारैर्वा कदम्बकैः चम्पकैर्जातिकुसुमैर्मल्लिकाकरवीरकैः उत्पलैर्बिल्वपत्रैर्वा कुन्दकेसरपाटलैः अन्यैः सुगन्धिकुसुमैः केतकीमाधवीमुखैः तस्य पुण्यफलं वक्तुं न शक्नोति महेश्वरः। सा वेत्ति ललिता देवी स्वचक्रार्चनजं फलम्। अन्ये कथं विजानीयुः ब्रह्माद्या स्वल्पमेधसः। प्रतिमासं पौर्णमास्यां येभिर्नाम सहस्रकैः रात्रौ यश्चक्रराजस्थामर्चयेत् परदेवताम्। स एव ललिता रूपस्तद्रूपा ललिता स्वयम्। न तयोर्विद्यते भेदो भेदकृत्पापकृद्भवेत्। महानवम्यां यो भक्तः श्रीदेवीं चक्रमध्यगाम् अर्चये नाम सहस्रैस्तस्य मुक्तिकरे स्थिता। यस्तु नाम सहस्रेण शुक्रवारे समर्चयेत् चक्रराजे महादेवीं तस्य पुण्यफलं शृणु। सर्वान् कामान् अवाप्नोति सर्वसौभाग्यसंयुतः। पुत्रपौत्रादि संयुक्तो भुक्त्वा भोगान्यथेप्सितान्। अन्ते श्रीललिता देव्या सायुज्यमति दुर्लभम्। प्रार्थनीयं शिवाद्यैश्च प्राप्नोत्येव न संशयः। यः सहस्रं ब्राह्मणानां येभिर्नाम सहस्रकैः समर्च्य भोजयेद्भक्त्या पायसापूपषड्रसैः तस्मै प्रीणाति ललिता स्वसाम्राज्यं प्रयच्छति। न तस्य दुर्लभं वस्तु त्रिषु लोकेषु विद्यते। निष्कामः कीर्तयेद्यस्तु नाम सहस्रमुत्तमम्। ब्रह्मज्ञानमवाप्नोति येन मुच्येत बन्धनात्। धनार्थी धनमाप्नोति यशोऽर्थी चाप्नुयाद्यशः। विद्यार्थी चाप्नुयात् विद्यां नाम सहस्रकीर्तनात्। ज्ञानेन सदृशं स्तोत्रं भोगमोक्षप्रदं मुने। कीर्तनीयमिदं तस्माद् भोगमोक्षार्थिभिर्नरैः। चतुराश्रमनिष्ठैश्च कीर्तनीयमिदं सदा। स्वधर्मसमनुष्ठान वैकल्यपरिपूर्तये कलौ पापैकबहुले धर्मानुष्ठानवर्जिते। नाम सङ्कीर्तनं मुक्त्वा नृणां नान्यत्परायणम्। लौकिकाद्वचनान्मुख्यं विष्णुनामानुकीर्तनम्। विष्णुनाम सहस्राच्च शिवनामैकमुत्तमम्। शिवनाम सहस्राच्च देव्यानामैकमुत्तमम्। देवीनाम सहस्राणि कोटिशः सन्ति कुम्भज। तेषु मुख्यं दशविधं नाम सहस्रमुच्यते। गङ्गा भवानी गायत्री काली लक्ष्मी सरस्वती राजराजेश्वरी बाला श्यामला ललिता दश। रहस्यनाम सहस्रम् इदं शस्तं दशस्वपि। तस्मात् सङ्कीर्तयेन्नित्यं कलिदोषनिवृत्तये। मुख्यं श्रीमातृनामेति न जानन्ति विमोहिताः। विष्णुनाम परः केचिच्चिवनाम परः परे। न कश्चिदपि लोकेषु ललिता नाम तत्परः यैश्चान्यदेवतानाम कीर्तनम् कोटिजन्मसु तस्यैव भवति श्रद्धा श्रीदेवी नाम कीर्तने चरमे जन्मनि यथा श्रीविद्योपासको भवेत् नाम साहस्रपाठश्च तथा चरमजन्मनि यथैव विरला लोके श्रीविद्याचारवेदिनः तथैव विरला लोके नाम साहस्रपाठकाः मन्त्रराजजपम् चैव चक्रराजार्चनम् तथा रहस्य नाम पाठस्य नाल्पस्य तपसः फलम् आपठन्नाम साहस्रम् प्रीणयेद्यो महेश्वरीम् सचक्षुषा विना रूपम् पश्येदेव विमूढधीः रहस्य नाम साहस्रम् त्यक्त्वा यः सिद्धिकामुकः स भोजनम् विना नूनम् क्षुण्णिवृत्तिमभीप्सति यो भक्तो ललिता देव्या सन्नित्यम् कीर्तयेदिदम् नान्यथा प्रीयते देवी कल्पकोटिशतैरपि तस्माद्रहस्य नामानि श्रीमातु प्रयतः पठेत् इति ते कथितम् स्तोत्रम् रहस्यम् कुम्भसम्भव नाविद्यावेदिने ब्रूयान्ना भक्ताय कदाचन यथैव गोप्या श्रिद्या तथा गोप्यमिदम् मुने पशुतुल्येषु न ब्रूया जनेषु स्तोत्रमुत्तमम् यो ददाति विमूढात्मा श्रीविद्यारहिताय च तस्मै कुप्यन्ति योगिन्यः सोऽनर्थः सुमहान् स्मृतः रहस्य नाम साहस्रम् तस्मात् सङ्गोपयेदिदम् स्वतन्त्रेण मयानोक्तम् तवापि कलशीसुत ललिता प्रेरणेनैव मयोक्तम् स्तोत्रमुत्तमम् कीर्तनीयमिदम् भक्त्या कुम्भयोने निरन्तरम् तेन तुष्टा महादेवी तवाभीष्टम् प्रदास्यति इत्युक्त्वा श्रीहयग्रीवो ध्यात्वा श्रीललिताम्बिकाम् आनन्दमग्नहृदयः सद्यः पुलकितोऽभवत् इति श्रीब्रह्माण्डपुराणे उत्तरखण्डे श्रीहयग्रीवागस्त्यसंवादे श्रीललितारहस्य नाम साहस्रफलनिरूपणम् नाम तृतीयोऽध्यायः।